सावली अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
जानकीची सुकन्या कलावती, तिचेवर होती बहुत प्रीती, कालेची ही होती अतिभक्ती, आईवरी आपुल्या। बालपणी बहुत लाडाने पुरविले हट्ट, दर्शन कालिकेचे घडवीत, अनन्य भक्ती पाहुनी, चुंदडी दिली प्रसाद म्हणुनी, जी प्रेमे ठेविली सांभाळून, नित्य घेतसे दर्शन त्या स्मृतीरूप जननीचे। आईची सेवा बहुत केली होती बालपणात, त्याचे फलही प्राप्त होत संसारात तियेला। आई प्रत्यक्ष कुलदैवत, ऐसे बिंबले जे मनात, नाम सदैव राही मुखात, गुणगान करीतसे। जो जो भेटेल भक्त त्याला अभिमाने असे सांगत, आई सारिखे श्रेष्ठ दैवत, नाही नाही हो जगात। परी या कन्या किती भाग्यवंत, भगवती ज्यांची जननी प्रत्यक्ष, जणू कल्पवृक्षाला फळे येत, सुवर्ण सुगंध योग जणू। जी कल्पवृक्षाची सावली, ती या सुकन्यांची माऊली, सर्व भाग्ये तिष्ठली कर जोडूनी त्यांच्या पुढे। येथे तुम्ही मज विचाराल, मग त्या सदैव सुखी असतील, दुःखेन त्यांना शिवतील श्रीमंती सुख समृद्धीत। श्रीकृष्णासारखा असता साथी, पांडवांचे भोग न सुटती, द्रौपदीची झाली तीच गती, कृष्णासारखा बंधू असुनी। यावरून वाटते दैवगती, भोगलीच पाहिजे सर्वांनी, तेव्हाच ते मुक्त होती संचितातून आपुल्या। भोग ना सुटले कोणाला, परितयाचे उपशमाला, सद्गुरु धावती सहाय्याला, भावभक्तांचा पाहुनी। परी येथे सुवर्णयोग झाला, आईत सद्गुरु लाभला, ऐशाया सद्गुरु माऊलीला, नित्य स्मरती त्या मनात। जेथे चाले सद्गुरूंचे स्मरण, ते तेथेच राहती तिष्ठुन, सहाय्यार्थ धावती आपण, प्रेमे भक्तांपाशी आपुल्या। जेथे सद्गुरु माऊली एकवटली, त्या प्रेमास सीमास नुरली, अगम्य लीलेची प्रचिती आली पदोपदी मुलींना। अभिमानाने अनुभव सांगती, आईची थोरवी गाती, सहाय्यार्थ धावली आई कुठे कशी तयांना। त्यांचे अनुभव ऐकून शरीर रोमांचित होऊन, कंठ येतो दाटून भावभक्तीने आपुला। विनयपुत्र कालेचा खेळत असता संध्याकाळचा, आईस सांगावयाचा पोटात दुखते माझिया। दुःखाचा वेग वाढला तैसा तो रडू लागला, त्वरितने ती तयाला कुटुंबाच्या डॉक्टरांकडे। डॉक्टर पाहती तपासून, म्हणती काय अजून होता झोपून, बैसला असता गमावून सुपुत्र आपला हातचा। आतडे वाढले पोटात, ते टंच फुगलेसे वाटत, जरी ते फुटले आतल्या आत, गंभीर स्थिती ओढवेल। वेळ न गमवावा आपण, मोठ्या दवाखान्यात जावे घेऊन, ऑपरेशन त्वरित घ्यावे करून सल्ला असे हा माझा। काला गेली घाबरूनी, पती ऑफिसात होते ते दिनी, कोणत्या दवाखान्यात जावे घेऊनी निर्णय घेता येईना। विचार कराया वेळ नुरला, इलाज काही न सुचला, डॉक्टरांनीच निर्णय घेतला नानावटीत करावे दाखल। प्रसिद्ध होते पार्ल्यात नानावटी नामे रुग्णालय, दाखल करीती त्यात त्वरित विनयला आप्त मंडळी। जैसे विनयला दाखल करीती तैसे डॉक्टरही गोळा होती, एकत्र होऊनिया तपासती सर्व प्रकारे रुग्णाला। म्हणती तासाभराचे समयात ऑपरेशन करणे निश्चित, तयारी करावया सांगत औषधांची नि साधनांची। पतीजवळ नवते म्हणून काला घाबरली मनातून, मनी आईचा धावा करून वाट पाहात बैसली। जय माऊली कुलस्वामिनी वाटेकडे डोळे लावूनी, वारंवार मनी आळवूनी मोठ्या आशेने बैसली। तुवा यावे धावून नातवास घ्यावे सांभाळून मज धीर द्यावा येऊन एकलेपणा वाटतसे। तू जेव्हा होतीस घरात आम्ही निश्चिंत होतो मनात, मुले राहती आरोग्यात कृपा छत्राखाली तुझ्याच। कधी देवी येता शरीरावर फोड टरटरती सर्वांगावर, तू साहशी त्यांचा ज्वर मुले खेळत आनंदाने। कोणाचा घेशी विषमज्वर कोणाचा घाव घेशी शिरावर, पडून राहशी बिछाण्यावर सर्व सहन करीशी आनंदे। ऐशा तुझ्या सावलीत मुले राहत आनंदात, ती सावली विरली अनंतात कोठे तुझला पाहू मी। मला न काही आकळत संभ्रम जाहलासे मनात, तुवा येऊन या सोबत बाळ माझा रक्षावा। अश्रुवाहती डोळ्यातून पदराने ते घेई पुसून, तो हात फिरला पाठीवरून एका पोक्त परिचारिकेचा। शस्त्रक्रियेच्या खोलीमधून निघताना आली दिसून, कालेच्या जवळ येऊन हात फिरवी ती मायेने। म्हणे तुम्हीच का आई आहात, जो रुग्ण बाबा आहे आत, घाबरू नका हो मनात सर्व होईल चांगले। किती गोड बाबा दिसत मी पाहून आले आत, डॉक्टरांनाही केले विदित केस माझी आहे म्हणूनिया। बाबासही धीर दिदला समजावूनी प्रकार सांगितला, करणार कैसी शस्त्रक्रिया पोटावर तुझी याते। नको असलेले आतडे तुझ्या पोटात असे वाढले, ते काढून जरी घेतले की तुझ आराम पडेल। जे रूपते तुझ्या पोटात तेने पोटात तुझ्या दुखत, जैसा पायात काटा मोडत काढता आराम वाटतो। तुवा न जावे घाबरून मी तुझी मावशी असे जाण, बाबा माझा भाचा म्हणून सांगितले असे मी डॉक्टरांना। हात फिरविला अंगावरून तैसा तो हसला मज पाहून, किती शहाणा बाबा म्हणून दीर्घ चुंबन घेतले मी। तुम्हीही न जावे घाबरून माझाच बाबा समजून, मी स्वतः लक्ष देईन ऑपरेशन समयास। औषधे न आणावी विकत मी व्यवस्था केली सांप्रत, तुम्ही स्वस्थ असावे चित्तात सर्व चांगले होईल। मी येथली प्रमुख चांदेकर या वॉर्डाची आहे सिस्टर, बाबा भाचा आहे खरोखर सांगितले से सर्वांना। ऐसा आधार कालेला देऊन चांदेकर मावशी गेल्या निघून, जेथे चालले से ऑपरेशन विनय जवळी ते धवा। तासाभराने बाहेर आल्या म्हणे उत्तम झाली शस्त्रक्रिया, आता नको चिंता कराया बाबा दुःखमुक्त झाला असे। विनयला आणती बाहेर वॉर्डात झोपविती पलंगावर, सर्व जमती आप्तमित्र सभोवताली पलंगाच्या। परिचारिकेस बोलावून चांदेकर सांगती समजावून, नीट सांभाळावा हा रुग्ण बाळ माझा असे की। औषध द्यावे वेळेवर मागेल ते द्यावे सत्वर, वेळेचा न करावा विचार माझे नाव सांगावे। चांदेकर बाई ऐटीत सर्वांना होत्या दटावीत, त्यांची होती कडक शिस्त घाबरती सर्व परिचारिका। कालेस सांगे येऊन मी मागेस राहते म्हणून, कोणतीही येता अडचण माझे खोलीवर त्वरित यावे। मी नित्य फेऱ्या मारीन बाबास जाईन पाहून, तुम्ही निश्चिंत जावे येथून ऐसे सांगून गेल्या त्या। कालेस वाटला धीर पाहून मावशी चांदेकर, कोण कोठली जैशी सहोदर माया कैसी जडली पुत्रावर। परी आश्चर्य वाटले मनात, तिने सहाय्य केले प्रत्यक्षात, आदर वाटला मनात चांदेकर बाई विषयी। विनयला ठेवणे 15 दिवस म्हणून सर्व जाती घरास, वडीलही आले बघावयास नित्य चालले येणे जाणे। 3 वेळा दिवसातून चांदेकर मावशी जाती बघून, किती गोड बाबा म्हणून कौतुक करीती विनयचे। जेव्हा डॉक्टरांची येई फेरी तेव्हाही त्या असती बरोबरी विनयची घेता खबरदारी इतराहून विशेषती परिचारिकाही जाती घाबरून लक्षही देती विशेष करून विनयास विचारीती कोण हेडसिस्टर लागते तुमची मावशी म्हणून सांगता जाण विशेषादरे पाहाती सर्वजण काही मागता समय सोडून सर्व त्याला मिळतसे ऐसा हा बादशाही रुग्ण सर्व त्याचा करीती सन्मान चांदेकराचा भाचा म्हणून उणेन काही पडू देती काला नित्य दुपारची येई तिला विनय सांगे सर्व काही मावशीजवळ बैसून जाई गोष्टी सांगे गोड गोड ऐसे दिवस गेले काही तो मावशी दुपारची येई कालेस विचारून पाही कैसी प्रकृती बाबाची काला सांगे आपले फार फार उपकार जाहले बाळ माझे रक्षिले मला धीर देऊनिया आपण केली जी ममता त्याची मातेहून अधिक महत्ता पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून आपण भेटलात मावशी म्हणती हसून छेछे तैसे न आणावे मनातून जाण्यापूर्वी एकदा येऊन माझ्या घरी जावे तुम्ही गोष्टी निघती गोष्टीवरून तुम्हास काय आवडते म्हणून म्हणे यावे लोणचे घेऊन उत्तम केले असल्यास दुसरे दिवशी बाटली भरून काला आली लोणचे घेऊन दवाखान्याचे मागे जाऊन पत्ता विचारू लागली पहारे करी आले धावून म्हणती दुपारची वेळ असून त्या झोपल्या असतील म्हणून आम्हीन उठवू तयांना ऐसे त्यांचे चालले भाषण तोच आवाज येई माडीवरून अरे त्यांना द्या पाठवून मी वाट पहाते तयांची तैसी जाता माडीवर दार उघडती चांदेकर स्वागत केले सुंदर कौतुक करुनी कालेचे काला बैसली खोलीत कौतुके होती सर्व न्याहाळीत खोली सुंदर होती प्रशस्त सजविलेसी नेटकी सर्व सुखसोयी अद्यतन खोलीत आल्या दिसून पुष्पगुच्छ पडदे पाहून प्रसन्नता वाटे कालेला तेव्हा मावशी बोले हसून किती भाग्यवान दिसता आपण तुमच्या मनात चाले चिंतन भक्त आहात वाटते ऐसे विनोदे चालले संभाषण आनंदाची झाली देवाण घेवाण कालातयांना लोणचे देऊन दवाखान्यात परतली ऐशावरसेवर भेटी होती तोच अकराव्या दिनी सांगती तुमच्या पुत्रास दिली मुक्ती दवाखान्यातून आज आनंद जाहला कालेला विनयला सर्व तयार केला आता वाटे भेटावे मावशीला निघण्यापूर्वी एकदा तिने केला बहुत उपकार जाऊन मानावेत आभार म्हणून जाती पूर्वोत्तर मावशीच्या घरी ते दोघे जाती दारात तोच पहारे करी अडवीत चांदेकरांचे घरात जावयाचे म्हणून सांगती कोण चांदेकर म्हणून विचारीत तैसे येथे कोणी नाही राहत म्हणती परवास त्यांचे घरात आम्ही गेलो होतो की माडीवरी दाखविती बोट म्हणे येथेच त्यांची घेतली भेट पहारे करी म्हणती पहावे नीट खिडकी बंद असे तेथली कित्येक महिन्यापासून तो ब्लॉक रिकामा आहे जाण वाटल्यास यावे पाहून कुलूप आहे किंवा नाही कालावरती आली जाऊन तो कुलूप आले दिसून नामावली पाही वाचून जिन्याजवळ लावलेली परी तेथेहीन नाव दिसले म्हणून महदाश्चर्य वाटले परिसर निरखोनिया पाहिले पुन्हा पुन्हा कालेने तैसीच आली दवाखान्यात तेथील परिचारिकांना विचारित कोठे सिस्टर चांदेकर राहती केव्हा त्या येथे येती कोण चांदेकर म्हणून विचारित ऐसे कोणी नाही येथे राहत अहो नित्य वॉर्डात येत प्रमुख सिस्टर आपुल्या नित्य 10 दिवस तयांना आम्ही पाहत असू येताना तुम्हा सवेच करीती मंत्रणा बाबाविषयी सांगती परिचारिका सांगती हसून आमच्यान येई स्मरणातून सिस्टर चांदेकर म्हणून प्रमुख आमुच्या नाहीत काला जाई गोंधळून परिचारिकांचे ऐकून भाषण, डॉक्टरांना विचारी विनवून चांदेकर बाई कोठे असे? तोच प्रश्न विचारती डॉक्टर, ह्या नावाची कोणी नाही सिस्टर, कैशा येती वारंवार दवाखान्यात आमुच्या? आश्चर्य वाटले कालेला, ऐसा कैसा प्रकार घडला, काय झाला भ्रम आम्हाला प्रत्यक्ष पाहिले असताना? कालपर्यंत भेटली, आज अचानक कैसी गेली, सर्वांनाच भुरळ पाडिली, कोणी न ओळखिती कैसे हे? कुतूहल जागले म्हणून रजिस्टर पाहती शोधून, तई चांदेकर म्हणून नाव सापडले तेथे। परी 5 वर्षापूर्वी एक डॉक्टर होत्या चांदेकर, तेव्हापासून आजवर कोणीच नाही त्या नावाचे। घरी आणती विनयला, परी कोडेन उलगडे कोणाला, कोण धावले मदतीला चांदेकर या नावाने? का आईच आली धावून माझा आर्त धावा ऐकून, चांदेकर मावशी होऊन संरक्षा या नातवाला। गणदेवीस होती प्रत्यक्षात, तरीही प्रकटली नवसारीत, वाटे आता न येशी साक्षात बालकासाठी आपुल्या। परी तू नवल केलेस मावशी म्हणून प्रकटलीस, धन्य केलेस आम्हास सावली परी राहुनी। दामाजी पंताकरिता विठू महार झाला होता, मोहरा झाला देता असंख्य तो बादशहासी। एकनाथाच्या प्रेमास्तव श्रीखंड्या म्हणूनी आला देव, त्याचा पाहुनी भक्तिभाव संसार नेटका चालवी। भाऊ काकांचे करिता देव वकील रूप झाला घेता, कोर्टात सोडवी भक्ता स्वये केस चालवुनी। नरसी मेहताची वटविण्याची हुंडी, श्यामळ शेठ झाला जगजेटी, जगी ऐशा केल्या गोष्टी भक्त वेड्या देवाने। येथे तैसेच आले घडून मुख्य परिचारिका झाली आपण, मातृप्रेम हे साकारून काले करता प्रकटली। जेव्हा कालेस हे आले कळून, तेव्हा हृदय आले भरून, अपार कष्ट पडले हे जाणून तिच्या करिता आईला। पूर्वीप्रमाणेच काढून घेशी दुःखे मुलांची स्वतः भोगीशी, आता होऊनी या मावशी वचनाला जागलीस। धन्य धन्य गे माऊली, तव अपार कृपेची सावली, इहजन्मी आम्हाला बली कृतार्थ केलेस जीवन।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम पञ्चदशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।